नमस्कार। उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। श्रोता, आपण आमचे कार्यक्रम ऐकत असता, त्याद्वारे आपणास परमेश्वराविषयी, त्याच्या वचनाविषयी माहिती मिळत आहे। आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या पत्राद्वारे सुद्धा आपले विचार प्रकट करत असता, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद। श्रोता, कोणीतरी म्हटलं आहे की जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, याच जीवनात कोणत्याही गोष्टीची शाश्वतता नाही। कधी काय होईल हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं, परंतु जो मनुष्य परमेश्वराला ओळखत असतो, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्याचं जीवन हे एखाद्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं। त्याच्या जीवनात सदैव शांती, समाधान आणि आनंद असतो। त्याच परमेश्वराच्या वचनातून, बायबलच्या योहानाच्या पहिल्या पत्रातील पुस्तकातून आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत श्रीमती रोशना पीटर।
Oh, आपण प्रार्थना करूया. पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. तुझी दया आहे की पुन्हा एकवार हा प्रसंग तू आम्हाला लाभू दिलास. जे जीवन तू आम्हाला दिलेलं आहेस प्रभू, त्याकरिता आम्ही तुझे आभारी आहोत. तुझ्याच कृपेने आम्हाला सर्व काही लाभलेलं आहे. जे काही आमच्याजवळ आहे ते सर्व तुझ्याद्वारे आहे, म्हणून आमच्या जीवनातील सर्व आशीर्वादांकरिता आम्ही तुला आदर मान सन्मान देत आहोत. अनेक आहेत जे भयंकर अशा गरिबीत आहेत, आर्थिक अडचणीत आहेत, अनेकांना आजार आहेत, अनेकांना प्रभू भयंकर चिंता आहे, दुःख आहे. तू सर्वांवर कृपादृष्टी कर. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे तू त्यांना पुरेव. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. अनेक आहेत जे दवाखान्यामध्ये गंभीर अशा अवस्थेत आहेत, जे डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करीत आहेत, त्यांना तू बुद्धीपूर्वी ज्ञानपूर्वी त्यांचं मार्गदर्शन कर. आणि जर तुझी इच्छा आहे प्रभू की त्यांना जीवन लाभावं, आरोग्य लाभावं, तर तू तसं होऊ दे, कारण तू सर्व काही करण्याकरिता समर्थ परमेश्वर आहेस. तुझ्याकरिता काहीच अशक्य नाही. आज अशा सर्व लोकांना मी तुझ्या हातात देत आहे. आजच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल आणि आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला दाखव प्रभू की आज आम्ही आत्मिक रूपाने कुठे आहोत. ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहोत. तू आमच्यासोबत हो, आमचं मार्गदर्शन कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तू ऐक. आमेन. योहानाचे पहिले पत्र 3 आणि 10 वचन मी पुन्हा एकवार आपणाकरिता वाचत आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. श्रोत्यांनो, 10 वचनामध्ये योहान देवाच्या खऱ्या मुलाला ओळखण्याची 2 चिन्हे देत आहे. तो म्हणतो, जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. ती व्यक्ती कोण आहे, काय करणारी आहे, किती शिकलेली आहे, किती श्रीमंत आहे, ह्यामुळे काहीच फरक पडत नाही. जर एखादी व्यक्ती देवासाठी जगण्याचा प्रयत्न करीत नाही तर ती व्यक्ती देवाचे मूल नाही. मग आपण कितीही कार्यशील का असा, मंडळीमध्ये कितीही उत्साहाने कार्य करणारे का असा, उधळ्याप्रमाणे व्यस्त राहणारे असा, परंतु योहान म्हणतो, तुम्हाला ओळखण्याचे जे चिन्ह आहे ते म्हणजे जो नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. मी हे म्हणत नाही, योहान म्हणत आहे, जे देवाच्या आत्म्याने त्याच्या करवी आम्हाला सांगितले आहे. तो म्हणतो, जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. हे देवाच्या लेकरांना ओळखण्याचे दुसरे चिन्ह आहे. काय आपण दुसऱ्या ख्रिस्ती लोकांवर प्रेम करता? जर आपण देवाचे मूल आहात तर आपण इतर ख्रिस्ती लोकांवर प्रेम कराल. प्रेम किंवा प्रीती हा शब्द ह्या पत्रात वारंवार येतो. सुरुवातीलाच आम्हाला ह्याचा सरळ अर्थ, स्पष्ट अर्थ समजून घ्यायला हवा. इंग्रजी भाषेतील प्रेम किंवा प्रीती हा शब्दासाठी ग्रीक भाषेत 3 शब्द आहेत. पहिला आहे इरोज, आणि त्याला नवीन करारात कोठेच वापरण्यात आले नाही. हा शब्द वैश्विक प्रेमाला दर्शवितो, ज्याचा संबंध लैंगिक बाबींशी आहे. आणि त्यांचा इरोज हा देव व अॅफ्रोडाईट देवता होती, ज्यांच्या पूजेमध्ये लैंगिकता सम्मिलित होती. मी पुन्हा आपणाला सांगू इच्छिते श्रोत्यांनो, की नवीन करारात इरोज हा शब्द वापरण्यात आलेला नाही. दुसरा जो शब्द आहे, जो प्रेम किंवा प्रीती ह्यासाठी ग्रीक भाषेत आहे, तो म्हणजे फिलिओ, म्हणजे मैत्री. ह्याचा अर्थ भावाभावांमधील प्रेम किंवा बांधवासारखे प्रेम होय. नंतर तिसरा जो शब्द आहे, जो सर्वात उच्च स्तरावरचे प्रेम प्रदर्शित करतो, तो आहे अगापे. हे देवाचे प्रेम होय. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अगापे हा शब्द योहान ह्या ठिकाणी वापरित आहे जेव्हा तो आम्हाला आम्ही आपल्या बंधूवर प्रीती करावी ह्याविषयी सांगत आहे. आज आम्ही जगामध्ये प्रेम 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 ह्याविषयी बरेच काही ऐकतो, आणि बरेचदा हे जे प्रेम आहे ते लैंगिकतेविषयी बोलताना वापरल्या जाते. परंतु पवित्र शास्त्रात प्रेमाचा ह्या सर्व गोष्टींशी काही संबंध नाही. जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही देवाचे मूल नाही. ह्याचा अर्थ आम्हाला आमच्या इतर ख्रिस्ती बांधवांविषयी कळकळ असायला हवी, आम्ही त्यांची मदत करायला हवी. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपण आवश्यक ती गरज त्यांची पुरवली पाहिजे. त्यांच्या संभाषणात किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांची मदत केली पाहिजे. ह्याचा अर्थ असाही नाही की आम्ही त्यांना आलिंगन द्यावे, त्यांच्याकरिता धावपळ करावी. ह्याचा अर्थ असा आहे की आम्हाला त्यांच्याविषयी कळकळ वाटायला हवी. आपण दुसऱ्या विश्वासणाऱ्यांविषयी मनात द्वेष बाळगून राहायला नको. पुढच्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत की हे प्रेम असे नाही की जे कुठल्याही परिस्थितीत कमी जास्त होते. ह्याचा अर्थ असाही नाही की जो कोणी ऐरागैरा येईल त्याची आम्ही मदत करावी. आम्हाला ह्याविषयी सावधान करण्यात आले आहे. आम्हाला आमचे डोळे उघडे ठेवून चालायचे आहे, बुद्धिमान होऊन चालायचे आहे, चलाख राहायचे आहे. परंतु आम्हाला प्रभूमध्ये जे आमचे बांधव आहेत त्यांच्याविषयी मनात प्रेम बाळगायचे आहे. हे प्रेम आमच्या मनात त्यांच्याविषयी जी कळकळ आहे, त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा आहे किंवा जे काही आम्ही करू शकतो असे असायला हवे. श्रोत्यानो, एकदा आमच्या मंदिरामध्ये एक व्यक्ती आला जो स्वतःला फार गरीब म्हणवत होता आणि त्याने सांगितले की मी इतक्या वर्षांपासून ख्रिस्ती आहे आणि मी ह्या ह्या मंडळीचा सदस्य आहे आणि आता मी खूप आजारी आहे आणि माझी औषध विकत घेण्याची ऐपत नाही, माझ्यावर उपचार सुरू आहेत. आणि त्याने इतके चांगले नाटक केले की आमच्या मंडळीतील अनेक लोकांना त्याच्यावर दया आली आणि अनेकांनी त्याची मदत केली. परंतु आम्हाला कळलं की तो प्रत्येक मंदिरात जाऊन अशा प्रकारे पैसे मागत आहे आणि लोकांना फसवत आहे. पवित्र शास्त्रात अशा लोकांची मदत करण्याकरिता सांगण्यात आलेले नाही. परंतु जे खरोखर ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, तुमचे बांधव आहेत, त्यांची मदत करण्याकरिता आम्हाला सांगितलेले आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात कळवळा असायला हवा. खोट्या लोकांविषयी नाही, जे धोका देणारे आहेत, जे फसवणारे आहेत, त्यांच्याविषयी नाही. आता पुढे 11 वचन पहा. तो म्हणतो, जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. योहान ह्या पत्रात नेहमी बोलतो प्रारंभी. ज्या प्रारंभाविषयी तो बोलत आहे तो प्रारंभ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने मानव देह धारण केला त्याविषयी आहे. तो म्हणतो, जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. योहान प्रभू येशूने जे शिकवले तेच फक्त पुन्हा सांगत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृषुभवर्तमान 13 आणि 35 वचनात म्हटले, योहान कृषुभवर्तमान 13:35 वचन, तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ख्रिस्ताच्या शिष्यांचे हे चिन्ह होते. योहान म्हणतो, जे मी तुम्हाला सांगत आहे ते नवीन नाही, तुम्ही हे प्रारंभापासून ऐकले आहे. प्रभू येशूने ते आम्हाला शिकवले आहे आणि सर्व शिष्यांनी ते शिकवले आहे. आम्ही सुरुवातीपासून हे ऐकले आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. आज विश्वासणाऱ्यांचे दुसऱ्या विश्वासणाऱ्यांशी जे प्रेम आहे त्याची उणीवता आम्हाला सगळीकडे दिसून येते. 12 वचन पहा. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्य दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. काइन त्या दुष्टाचा होता आणि त्याने आपल्या बंधूचा वध केला असे योहान ह्या ठिकाणी लिहित आहे. काइन आणि हबेल हे रक्तातले बंधू होते आणि बऱ्याच बाबतीत सदृश्य परस्परा समान होते. परंतु केनने आपल्या भावास मारले. का? त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्य दुष्ट होती आणि हबेलाची नीतीची होती. श्रोत्यानो, काइनाची समस्या काय होती? त्याची समस्या ईर्ष्या, द्वेष किंवा तिरस्कार होती. ते काइनाचे पाप होते. काइनाची समस्या सांगण्यास कदाचित ईर्ष्या हा शब्द पर्याप्त होणार नाही किंवा योग्य होणार नाही. ईर्ष्या ह्या शब्दात संशयाचा सूर आम्हाला आढळतो. उदाहरणार्थ, एखादा पुरुष जर त्याच्या मनात ईर्ष्या असेल, अर्थात तो बहुधा त्याच्या पत्नीवर प्रेम करीत असेल, परंतु त्यासोबतच ती त्याच्याशी विश्वासू नाही असा त्याला संशय वाटत असेल, तर त्या ठिकाणी ईर्ष्या आहे, त्यामध्ये संशयाचा सूर आहे. म्हणून मला वाटतं ह्या ठिकाणी जो योग्य शब्द आहे तो आहे द्वेष किंवा मत्सर. आणि मत्सर आणि ईर्ष्या ह्यांचा अर्थ शब्दकोशात सारखा देण्यात आलेला आहे, परंतु जर आम्ही खोलात गेलो तर त्यांच्यामध्ये आम्हाला फरक आढळून येतो. मत्सर किंवा द्वेष हा काइनाच्या स्वभावाला दर्शवितो. तो त्याच्या भावाचा मत्सर करीत होता, द्वेष करीत होता, आणि त्यामुळे त्याने त्याच्या भावाचा खून केला. मत्सर हा मनुष्याच्या अंतकरणात असतो. कोणी म्हटले आहे, जगामध्ये सगळ्यात विध्वंसक शक्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे द्वेष किंवा मत्सर. आता मला ह्याची व्याख्या देऊ द्या. दुसऱ्यांची प्रगती किंवा त्यांचे चांगले होत असलेले पाहून होणारी असंतुष्टी व अस्वस्थता, ज्यामध्ये काही प्रमाणात तिरस्कार मिसळलेला असतो, आणि त्याच प्रकारचे सर्व फायदे स्वतःला मिळावे अशी जेव्हा इच्छा असते, तेव्हा तो मत्सर होतो किंवा तो द्वेष असतो. हे काइनाचे अचूक वर्णन आहे. मत्सराची व्याख्या अशी होईल, मत्सरातून उत्पन्न झालेली दुसऱ्यांचे चांगले होताना किंवा प्रगती होताना ईर्ष्येतून निर्माण होणारी भावना ज्या व्यक्तीमध्ये असते ती व्यक्ती मत्सरी असते. ह्या प्रकारचा फरक लक्षात घ्यायला हवा. स्त्रीला पुरुषाच्या साहसाचा मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, व हे सुद्धा खरे आहे की पुरुषाला स्त्रीच्या सौंदर्याचा हेवा वाटत नाही. परंतु ज्या काही गोष्टी आमच्याजवळ असायला हव्यात अशी आमची इच्छा असते, त्यांचा आम्हाला हेवा वाटतो, त्यांचा आम्हाला मत्सर वाटतो. दुसऱ्या कुठल्याही गोष्टींपेक्षा मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांमध्ये असलेला मत्सर किंवा द्वेष ह्यामुळे ख्रिस्ताच्या कार्याला बाधा उत्पन्न होत असते. हे असे जुने गुप्त पाप आहे श्रोत्यानो, ज्याला अनेक विश्वासणारे झाकतात. अनेक गायक दुसऱ्या गायकाचा मत्सर करतात, अनेक उपदेशक दुसऱ्या उपदेशकाचा मत्सर करतात. मंडळीमध्ये लोक आपसात जी कुजबूज करतात तिच्या मागे मत्सर, हेवा, द्वेष हेच कारण असते. मत्सरामुळे काइनने हाबेलाचा खून केला. परमेश्वराने त्याच्या भावाच्या कृत्यांचा स्वीकार केला व त्याच्या नाही, त्यामुळे त्याच्या मनात भावाबद्दल मत्सर निर्माण झाला. 13 वचन पुढे, बंधूंनो, जग तुमचा द्वेष करीते ह्याचे आश्चर्य मानू नका, कारण जग तुम्हाला स्वीकारणार नाही. योहान ह्या पत्राद्वारे हे चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो की तो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः दिलेल्या शिकवणुकीची ह्या ठिकाणी उजळणी करीत आहे. कारण योहान कृषुभवर्तमान 15:18-19 वचनांमध्ये प्रभू येशूने म्हटले, योहान कृषुभवर्तमान 15:18-19 वचने, जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीते. श्रोतांनो, सेवेमध्ये आमच्यापैकी अनेकांसाठी ही समस्या राहिली आहे. कोणी कधी असे म्हटलेले मला कधीच आवडले नाही की जेव्हा तुम्ही अमुक अमुक मंडळी सेवा करीत होता तेव्हा तुम्ही फार नावाजलेली सेविका होता. मला वाटत नाही की अशा गोष्टींची मी पर्वा करते, कारण एक असा समूह आहे ज्यांच्यामध्ये नावाजण्यात मला फार खेद वाटतो. मी त्यांच्यामध्ये नावाजू इच्छित नाही, कारण अशा प्रकारच्या समूहाशी प्रभू येशू ख्रिस्त नावाजलेला नव्हता. मी एका देवाच्या सेवकाला दूरदर्शनवर पाहिले. ख्रिस्ताची साक्ष देण्याची त्याच्याजवळ फार चांगली संधी होती, परंतु त्याऐवजी त्याने त्या अविश्वासणाऱ्या समूहाला फार चांगल्या, लुभावणाऱ्या, त्यांना खुश करतील अशा गोष्टी सांगितल्यात, आणि त्या सर्व गोष्टींसाठी लोकांनी त्याची वाहवा केली. परंतु मला नाही वाटत की स्वर्गामध्ये त्यामुळे खेद झाला असेल, कारण जेथे येशू ख्रिस्त नावाजलेला नाही अशा समूहात तो होता, परंतु तो त्या समूहात नावाजलेला होता. देवाच्या लेकराने हे समजून घ्यायला हवे की हे जग त्याचा द्वेष करेल. वधस्तंभावर लोक आक्रमण करतात, परंतु आम्ही सुद्धा त्या आक्रमणाला स्वतःला अत्यंत चीड आणणारे, आक्षेप घेण्यालायक बनून मोठे रूप द्यायला नको. आम्हाला हे लक्षात ठेवायला हवे की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची प्रशंसा झाली नाही, त्याला मान मिळाला नाही, आदर मिळाला नाही, त्या ठिकाणी आम्हाला कधीच आदर मिळणार नाही. जर त्या ठिकाणी आम्हाला आदर मिळत आहे, लोक आमची स्तुती करीत आहेत, तर मग तो समूह येशू ख्रिस्ताचा नाही. अनेक ख्रिस्ती लोक ज्या ठिकाणी सैतानाचे जग आहे, ज्या ठिकाणी त्यांना चीड येते, त्या ठिकाणी ते आक्षेप घेतात आणि लोक त्यांना नाकारतात. ते ख्रिस्ती आहेत म्हणून नाही, परंतु ते लोकांना चीड आणणारे आहेत म्हणून. ते ख्रिस्ती असोत किंवा नसोत, ते चीड आणणारे असतात. ख्रिस्ताला ज्या कारणामुळे लोक नाकारतात ते कारण आणि आम्हाला लोक नाकारतात ते कारण एकच असायला हवे. जर येशू ख्रिस्ताला तो परमेश्वराच्या राज्याविषयी, पापांच्या क्षमेविषयी आणि येणाऱ्या राज्याविषयी सांगत होता, तेव्हा लोकांनी त्याला नाकारले. जेव्हा आम्ही देवाच्या राज्याविषयी, पापांच्या क्षमेविषयी आणि येशू ख्रिस्त तारणार आहे ह्याविषयी लोकांना सांगतो, तेव्हा लोक आम्हाला नाकारतील. ते आम्हाला कधीच स्वीकारणार नाहीत. पुढे 14 वचनामध्ये तो म्हणतो, आपण बंधुजनांवर प्रीती करीतो ह्यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहे. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहो. श्रोतांनो, आपण जाणू शकता की आपण देवाचे मूल आहात किंवा नाही. असा विचार करणे की आम्हाला माहीत होऊ शकत नाही ही मोठी चूक आहे, कारण देवाचे वचन स्पष्टपणे सांगते की आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहो. आम्हाला हे कसे कळेल? जेव्हा आम्ही बंधूवर प्रीती करू तेव्हा. काय आपल्या मनात बंधूंविषयी प्रेम आहे? श्रोतांनो, योहान ह्या ठिकाणी म्हणतो की जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. काही असे आहेत की असं वाटतं त्यांना देवाच्या लेकरांविषयी काहीच कळवळा नाही. काही आहेत त्यांना असं वाटतं की कळवळा आहे, परंतु तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांविषयी कळकळ बाळगायची आहे. मी अनेक सभांमध्ये जाते जेथे ज्या लोकांना मी कधीच भेटले नाही अशांशी मी फार चांगल्या प्रकारे सहभागिता करू शकते. का? कारण आमच्यामध्ये बंधुप्रेम आहे आणि तो आमच्या तारणाचा पुरावा आहे. जेथपर्यंत आमच्या हृदयाचा प्रश्न आहे तोपर्यंत हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, आणि ह्यापेक्षा अधिक मोठा पुरावा दुसरा नाही. श्रोत्यानो, आज ह्या वचनांच्या प्रकाशात आपण स्वतःचे परीक्षण करूया. काय आम्ही बंधुजनांवर प्रीती करतो? काय आमचे प्रेम निस्वार्थ प्रेम आहे, शुद्ध आणि पवित्र निर्मळ असं प्रेम आहे, किंवा आमच्या मनात स्वार्थ आहे? आम्ही इतरांना दिसावे म्हणून प्रीती आहे असे सोंग करतो? लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या अंतकरणातील सर्व काही जाणतो. त्याला तुमचे विचार ठाऊक आहेत. कुठली कृती तुम्ही कोणत्या उद्देशाने करता ते त्याला माहीत आहे. जर आपण मंडळीमध्ये सुद्धा स्वार्थ भावाने कार्य करीत आहात तर ते परमेश्वराला ठाऊक आहे. तुमच्या त्या कार्यावर तो आशीर्वाद पाठवणार नाही, तुमचे ते कार्य तो स्वीकारणार नाही. म्हणून अवश्य आहे की आपण निस्वार्थ बुद्धीने परमेश्वराला संतोष होईल अशा प्रकारे त्याची सेवा करावी. ह्या ठिकाणी योहान फार स्पष्टपणे म्हणतो की बंधूंनो, जग तुमचा द्वेष करीते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करीतो ह्यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. होय श्रोत्यानो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते, आम्हाला नवीन जन्म प्राप्त होतो, एक नवीन स्वभाव प्राप्त होतो, तेव्हा आम्हाला ते आश्वासन प्राप्त होते की आम्ही मरणातून निघून जीवनात आलो आहे. जीवन असे जीवन जे अनंत काळाचे आहे, जे कधी न समाप्त होणारे आहे. शारीरिक जीवन तर समाप्त होणार आहे, परंतु आत्मिक जीवन सदा सर्वकाळ राहणारे आहे. परंतु प्रश्न हा आहे की आपण कोणाच्या कुटुंबात आहात, देवाच्या कुटुंबात आहात, नवीन जन्म नवीन स्वभाव प्राप्त करून घेतलेले आहात किंवा आपण सैतानाच्या कुटुंबातून आहात. आज हा निर्णय आपणाला करायचा आहे. आणि जर आपणाला आश्वासन प्राप्त झालेले नाही तर ह्या क्षणी आपण गुडघ्यांवर येऊन आपल्या पापांची कबुली देऊन क्षमा मागू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येऊन त्याला म्हणू शकता की प्रभू, तू माझे जीवन तुझ्या हातात घे आणि माझ्या जीवनाचा मार्गदर्शक, शिक्षक आणि स्वामी तू हो, जेणेकरून माझ्या जीवनाच्याद्वारे तुझेच गौरव व्हावे. श्रोत्यानो, हे आमंत्रण प्रत्येकाकरिता आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज तुमची वाट पाहत आहे. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.